வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே. சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்யயே ஜாங்கலிகாயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே. புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மகாராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மகாராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய. ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. जव देह हे असेल तव वोळगी ऐसी कीजेल मग देहांती नवल बुद्धी आहे. ये शरीरींची माती मेळवीन तिये क्षिती जेथ श्रीचरण उभे ठाती श्री गुरुंचे माझा स्वामी कवतिके. स्पर्शी जती जिये उदके तेथ लया नेईन निके आपी आप. श्री गुरु वोवाळी जती का भुवनी जे उजळी जती तया दीपांची या दीप्ती ठेवी न तेज. चवरी हन विंजणा तेथ लयो करीन प्राणा मग अंगाचा वोळंगणा होईन मी. जिये जिये अवकाशी श्री गुरु असती परिवारेसी आकाश लया आकाशी नई नतीये. परी जीतू मेला न संडी निमेशु लोका न धाडी ऐसे नी गणा वया कोडी कल्पांचिया. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत गुरु सेवा करेनच करेन. पण देह गेला तरी गुरु सेवा करेन असा संकल्प ज्ञानेश्वर महाराज करताहेत. हा संकल्प आहे. सद्गुरु आहेत आणि आपण नाही आहोत अशा वेळेला देखील आपण जणू नाही आहोत. आपण देहानी गेलेले आहोत. आपण अस्तित्वातच नाही आहोत. आपल्या मरणाचं केवळ स्मरण नाहीये तर आपला देह पडलेला आहे असा भाव धरून देह असताना सद्गुरु सेवा करेन. मी असं भावेन की जिथं सद्गुरु उभे आहेत तिथं जी पृथ्वी आहे ती पृथ्वी मी झालेलो आहे. प्रत्यक्षात मी गेलेलो नाहीये. माझ्या शरीरातलं जे आप आहे ते आप श्री गुरु जेव्हा कधी न कधी पाण्याचा जीवनाचा जलाचा उपयोग करतील तेव्हा माझ्या शरीरातलं आप तिथं असेल. अशा प्रकारे सर्व पंचमहाभूतांच्या बाबत सद्गुरूंकडे पाहत आणि माझ्या देहानी देह गेल्यावर माझ्या देहातल्या पंचभूतांनी त्यांची सेवा होते आहे असं पाहेन. मग देहांती नवल बुद्धी आहे. आणि देह गेल्यानंतर देखील मी असं वाचलं तर की ब्रह्मानंद बुवांना महाराज म्हणाले की झाडाखाली झाड वाढत नाही. तू कर्नाटकात जा आणि रामनामाचा प्रचार कर. एक नारळ आणि 25 रुपया दिला. कर्नाटकात जा म्हणजे कुठं जा काही नाही. कोणतं इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून दिलं आणि मग तिथं जा आणि काम कर असं काहीच नव्हतं. ब्रह्मानंद बुवा 125 रुपये आणि नारळ घेऊन गेले. त्यांना फिरता फिरता वाटेल त्या गावामध्ये जाऊन थांबले. तिथं मारुतीच्या एका मंदिरामध्ये वस्ती केली. तिथं जे भाविक येत होते त्यांची हळूहळू ओळख झाली. त्याच्यातले जे नामस्मरण करत असत किंवा सात्विक आहेत, साधना करू इच्छितात, अशा मंडळींना आपण बरोबर नाम घेऊ असं म्हणाले. आणि साधनेची गोडी त्या गावात हळूहळू प्रस्थापित केली. महाराजांच्या गोष्टी सांगायचे, सद्गुरूंच्या गोष्टी सांगायचे, असं म्हणायचे की आपली साधना परिपक्व होईल, आपली साधना पुरेशी आहे अशी खात्री पटेल तेव्हा मी माझ्या सद्गुरूंना बोलवेन असं म्हणायचे. सद्गुरूंची महती सांगायचे. आणि मग लोकांच्या सहकार्याने राम मंदिराची स्थापना केली. राम मंदिराच्या पूजनाच्या वेळेला, प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला एक सोहळा झाला आणि महाराज मोठ्या कौतुकाने त्या गावामध्ये आले. आणि ज्या लोकांनी खूप ऐकलेलं होतं महाराजांविषयी त्यांनी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलं. महाराजांनी तिथं मुक्काम केला, काही दिवस राहिले, अनुग्रह दिले आणि ब्रह्मानंदांची भरपूर स्तुती केली. या ब्रह्मानंदांच्या हातात तुम्ही सुरक्षित आहात असं सांगितलं. ब्रह्मानंदांना अनुसरत जा असं सांगितलं. शिष्याने गुरूंचा महिमा प्रस्थापित केला अनोळखी ठिकाणी आणि नंतर गुरूंनी त्या ठिकाणी येऊन शिष्याला प्रस्थापित केलं. ब्रह्मानंदांनी केलेलं जे कार्य आहे ते सगळ्यांच्या समोर आहे. गोंदवलेकर महाराजांचे उत्तराधिकारी, त्यांनी देह ठेवला. ब्रह्मानंदांनी देह ठेवल्यानंतर, म्हणजे महाराजांनी देह ठेवल्यानंतर मग ब्रह्मानंदांनी देह ठेवलेला आहे. तात्यासाहेब केतकर ज्यांच्या मुखातून महाराज बोलत असत अशी सर्वांची श्रद्धा आहे. तात्यासाहेब समाधीच्या दर्शनाकरता म्हणून गेले. त्या समाधीवर अतिशय जीर्ण झालेलं वस्त्र त्यांनी पाहिलं. इतकी उत्तम समाधी आणि इतका उत्तम रामनामाचा प्रसार करणारे महाराजांचे उत्तराधिकारी, त्यांच्या समाधीवर असं जीर्ण शीर्ण वस्त्र का अशी त्यांनी चौकशी केली. तेव्हा ब्रह्मानंदांनी लिहून ठेवलेली इच्छा त्यांना दाखवण्यात आली, त्यांना सांगण्यात आलं की ब्रह्मानंदांनी असं लिहून ठेवलेलं आहे माझ्या समाधीवर जे वस्त्र पांघराल ते वस्त्र नवीन वस्त्र घेऊन प्रथम गोंदवल्याला ते जावं. गोंदवल्याला भरपूर वापरून ते जुनं झालं की मग ते इकडं आणावं आणि माझ्या समाधीवर घालावं. त्यामुळं महाराजांच्या इच्छेपोटी आम्ही हे गोंदवल्यात वापरलं गेलेलं जे वस्त्र आहे ते महाराजांच्या समाधीवर ब्रह्मानंद महाराजांच्या समाधीवर घालत असतो. आपल्या समाधीवर आपण गेल्यानंतर जे वस्त्र घातलं जावं ते वस्त्र महाराजांच्या उभेनी प्रेमानी उपदार आणि प्रेममय झालेलं असावं आणि ते त्याच्या पांघरुणाखाली आपण असावं असं ब्रह्मानंदांनी ठरवलेलं होतं. आपल्याकडे देखील प्रथा आहे की बाळ जन्माला आलं अर्भक असतं तेव्हा जुने वापरलेल्या ज्या साड्या आहेत सुती साड्या जुन्या वापरलेल्या मऊसूत झालेल्या तर त्या साड्या त्याची दुपटी करून पांघरुण करून बाळाला घालतात कारण त्याला उब असते. परी जितू मेला न संडी मेल्यावर देखील म्हणजे आपण गेलो असा भाव धरून सद्गुरु सेवा ही एक गोष्ट आहे पण आपण गेल्यानंतर देखील सद्गुरूंचं आपल्याला पांघरुण असावं अशी भावना. गोंदवलेकर महाराजांचेच एक अधिकारी शिष्य भाऊसाहेब केतकर त्यांच्या चरित्रामध्ये ते जिवंत असताना त्यांनी केलेली सद्गुरु सेवा ही सगळ्यांना परिचित आहे. एक जी महाराज नावाचा ग्रंथ छोटेखानी प्रकाशित झालेला आहे तो आपण अवश्य पाहावा. भाऊसाहेबांचा जो महाराजांच्या प्रति भाव होता तो भाव लक्षात येतो. रिटायर झाल्यानंतर भाऊसाहेब केतकर आपल्या सगळ्या मुलांना घेऊन गोंदवल्याला येऊन राहिले आणि मग नंतर अर्थात मुलं जशा नोकऱ्या लागतील तसे बाहेर पडले असतील. महाराजांच्या बरोबर राहायचं असं भाऊसाहेबांनी ठरवलं. भाऊसाहेबांना त्या काळामध्ये मी असं वाचलं की 90-95 रुपये पेन्शन मिळत होती जे जेव्हा सामान्य कारकुनाला पगार 20-22 रुपये 25 रुपये मिळत होता त्या काळात त्यांना पेन्शन 90-95 रुपये मिळत होती. ते इंजिनियर होते आणि इंजिनियर रिटायर्ड होऊन गोंदवल्याला येऊन राहिले. आपला पगार आला की सगळा महाराजांना जसं मुलगा कोणी काही बक्षिसी दिली तर आईकडे देतो ते पैसे आईकडे देतो त्या भावानी आपली पेन्शन महाराजांकडे ते सोपवत असत आणि खर्चाला लागतील तसे मागून घेत असत आणि त्यांचं कुटुंब देखील 20-22-25 रुपयात तेव्हा चालत असे गोंदवल्यामध्ये आणि उरलेल्या पैशाचं महाराज काय करायचे. महाराज जे भक्त येत असतील त्या भक्तांच्या जेवणाकरता सरबराई करता ते पैसे वापरत असत. जिवंतपणे सेवा काया वाचा मनोभावे असं ज्याला म्हणतात यथाशक्य तन मन आणि धन असं म्हणतात. हे जे धन आहे ते फार कठीण आहे. धन द्यायला मोठी हिम्मत लागते. बाकी कष्ट करतो माणूस पण पैसे आपल्याजवळ असावेत म्हणून साठवून ठेवतो. भाऊसाहेब सगळी पेन्शन देत असत आणि महाराज असेपर्यंत हा क्रम चालू होता आणि मग कमी अधिक कार्याकरता वगैरे लागले तर महाराज त्यांना देत असतच. भाऊसाहेबांच्या महाराजांकडे एक जोशी म्हणून गृहस्थ आले. त्यांना त्या काळी महारोग झालेला होता आणि ते मोठे संत्रस्त होते. जीवन नको झालेलं होतं. महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं आणि 13 कोटी रामनामाचं जप करा असं सांगितलं. तुमचं दुखणं रामरायाच्या कृपेने गेलं तर बघू जाईल असं म्हणाले. आणि जोशी खरंच तिथं राहिले आणि त्यांनी 13 कोटी रामनामाचा जप करता करता ते इतके रंगून गेले, आपल्या दुखण्याचा देखील थोडासा विसरच त्यांना पडला. ते रंगले, त्यांचा रोगही अर्थात बरा झाला, ते समाधानी झाले. आणि काही काळांनी परत त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा महाराजांना दिसायला लागली. ते चिंताक्रांत असत. महाराजांनी त्यांना कारण विचारलं तर ते म्हणाले की माझी तरुण मुलगी आहे लग्नाची, मी इथं येऊन राहिलोय गोंदवल्याला, मला महारोग झालेला आहे, अशा परिस्थितीमध्ये हिच्याशी लग्न कोण करणार अशी मला चिंता वाटते, हिचं कसं होणार. आणि मुलीचे वडील म्हणून ते अतिशय योग्य होतं. चिंता वाटणं जे आपणच निर्माण केलेलं आहे त्यांचं नीट व्हावं असं वडिलांना स्वाभाविक वाटतं. आई वडिलांना ती त्यांची जबाबदारीच असते. महाराज असं म्हणाले की राम कृपा करेल तर तेही होईल. आणि भाऊसाहेबांकडे वळून म्हणाले की काय भाऊसाहेब तुम्हाला काय वाटतं. तर भाऊसाहेब म्हणाले की महाराजांनी ठरवलं आणि रामाने कृपा केली तर काहीच अशक्य नाही. त्याच्यावर महाराज भाऊसाहेबांना म्हणाले की तुमचा मुलगा बापू लग्नाचा आहे, आपण असं करूया, या जोशांची मुलगी तुमच्या बापूला करून घ्या. भाऊसाहेब म्हणाले जी महाराज. जसं भाऊसाहेब जी महाराज म्हणाले तसं भाऊसाहेबांचा मुलगाही ज्याचं लग्न होणार होतं त्या वेळेला तर या महारोगाबद्दल खूप गैरसमज होता समाजामध्ये, तोही जी महाराज म्हणाला. ज्या अर्थी त्यांनी लग्न केलं त्या अर्थी जी महाराज म्हणाला. भाऊसाहेबांची पत्नी ही जी महाराज म्हणाली. ते सगळं घर जी महाराज म्हणत होत. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, असं जे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जिवंत असताना सेवा सोडणार नाही. भाऊसाहेबांचा एक धाकटा भाऊ तो कोकणामध्ये शेती करत असे. थोडी वाडी होती, घर वाडी आणि त्याच्या उत्पन्नावर जेमतेम त्याचं चालत होतं. ते नीट चालत नसल्यामुळं काही कर्जही झालेलं होतं आणि त्या कर्जाचे हप्तेही थकलेले होते. अर्थात सामायिक प्रॉपर्टी असल्यामुळं वडिलार्जित सगळ्या भावांना नोटिसा निघाल्या. तशी भाऊसाहेबांच्या नावाने नोटीस आली गोंदवल्याला. भाऊसाहेबांना ती महाराजांना दाखवली. तसं त्या वडिलार्जित प्रॉपर्टीमध्ये भाऊसाहेबांना कोणताही रस नव्हता आणि आपला भाऊ जरा कमी आहे त्याची परिस्थिती म्हणून तिथं जाण्याचीही त्यांची इच्छा नव्हती. ते सगळं त्यालाच असावं असं त्यांना वाटत होतं. म्हणजे तसा अर्थार्थी त्यांचा त्या कर्जाशी आणि कशाशी संबंध नव्हता, व्यवहारतही नव्हता आणि मनानी ती प्रॉपर्टी सोडून दिलेली होती. महाराजांनी ती नोटीस वाचली आणि म्हणाले की काही झालं तरी भाऊसाहेब उद्या जप्ती वगैरे आली काही झालं तर तुमचंही नाव जाईल, मला तुमच्या नावाला बट्टा लागलेला नाही चालायचा, तुम्ही असं करा ते सगळं कर्ज फेडून टाका. भाऊसाहेब जी महाराज म्हणाले. मी या सांगतोय त्या गोष्टी साध्या सोप्या नाहीत. आपल्या स्वतःबद्दल जर विचार केला तर भावाला 50,000 रुपये त्यांनी मागितले तर देण्याबद्दल लगेच काढून देईलच कोणी असं सांगता येत नाही. भावाकरता करायचं पण महाराजांनी सांगितलं करायचं. भाऊसाहेब खूप वृद्ध झाल्यानंतर ते तात्यासाहेबांच्या इथं राहायचे, आपल्या मुलाजवळ राहायचे. त्यांना एकदा स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये अर्थात त्या वयामध्ये थोडं मृत्यू आणि या गोष्टीही डोळ्यासमोर असतात. तेव्हाच्या समजुतीप्रमाणे करणी मूठ मारणं अशाही गोष्टी समाजात होत्या आणि त्याच्यावर सर्वसाधारण विश्वास होता लोकांचा. तर स्वप्नात कोणी भाऊसाहेबांच्या आलं आणि भाऊसाहेबांना असं म्हटलं की भाऊसाहेब मला असं वाटतं की तुमच्यावर मूठ मारावी, मी तुमच्यावर मूठ मारणार आहे. भाऊसाहेब म्हणाले चालेल पण एकदा महाराजांना सांगून येतो स्वप्नात. जे जागृती स्वप्न स्वप्नामध्ये एकदा त्यांना विचारलं की तुम्हाला मरणाची भीती वाटत नाही का, ते म्हणाले की अरे मी महाराजांच्या बरोबरच आहे, मी आता आहे तेव्हा महाराज माझ्या बरोबर आहेत असंच भाव आहे माझा. आणि मी जेव्हा जाईन देह ठेवेन तर महाराजांकडे तर जायचंय. जिवंतपणी अथवा मेल्यावर देखील दोन्हीही वेळेला मी सेवा सोडणार नाही. परी जीतू मेला न संडी, निमेषू लोका न धाडी. आणि निमिषभरा करता देखील कोणा अनिकावर ती सेवा सोपून दुसरं काही करायला जात नाही, कारण त्या निमिषाकरता गुरुसेवेपेक्षा अधिक महत्वाचं काम आहे म्हणून तर कोणावर तरी सोपवायची ना. तर एक निमिष देखील त्याच्यापेक्षा अधिक काही महत्वाचं काम आहे असं धरायचं नाही आणि लोकांवर ते काम सोपवायचं नाही. मी पूर्वीपासून सांगतोय की हे मानसिक भाव आहेत. मानसिक भाव असतील तेव्हा कृतीत उतरतात. ऐसेनी गणावया कोडी कल्पांच्या. आणि अशा प्रकारे कल्पपर्यंत म्हणजे दिवस आठवडा महिना वर्ष मग 12 वर्षाचं एक तप अशी कित्येक तप कित्येक शतक मग कल्प. येतुले वरी दिवसा जयाचिया मानसा करुनिया ही तैसा अपारुजो. अशा प्रकारे युग कल्प पर्यंत मी सेवाच करत राहीन अशा प्रकारे धैर्य धरतो, सेवेचं धैर्य धरतो. सेवेचंही धैर्य असतं. कारण सेवेचं धैर्य कमी पडतं तेव्हा सेवेपासून व्यक्ती च्युत होते. सेवेचं धैर्य धरायला लागतं कारण सेवेमध्ये मानसिक भाव असला तरी प्रत्यक्ष सेवा करायची असते. तरुणपणी जी सेवा करतो म्हणजे समजा 25 जी सेवा करतो तर ती 35 मध्ये 40 मध्ये इतर जबाबदाऱ्या वाढतात म्हणा कोणत्याही कारणांनी. 85 पुढे मग तेवढा उत्साह वाटत नाही, ताकद कमी पडते असं होतं. 60 पुढे अजून काही गोष्टी घडतात. मी जिवंत असेपर्यंत धैर्य धरून सेवाच करेन आणि मृत्यूनंतर देखील करेन. येतुलेवरी दिवसा इतकं धैर्य त्याच्या मनामध्ये असतं. जयाची या मानसा आणि करुणियाही तैसा अपारुजो. धैर्यही असतं आणि अपार धैर्याने तशी सेवाही करतो. खरं म्हणजे सगळे निर्णय स्वतःचे असतात. सेवेचा निर्णय स्वतःचा असतो, तो गुरूंनी लादलेला नसतो. एवढंच नव्हे तर गुरु करण्याचा निर्णय देखील स्वतःचा असतो. तुम्ही स्वतःच्या निर्णयांनी गुरु करत असता, गुरूंची आणि तुमची भेट होते. पण हे आपले गुरु असावेत असं ठरवणारे मात्र तुम्ही असता. अंतिमतः तुम्हीच सत्य आहात जगात. यांना अनुसरायचं हा निर्णय तुमचा आहे. मग अनुसरता ते म्हणतील तसे, तर ते तुमच्या निर्णयाप्रमाणेच अनुसरत असता. आणि त्याच्यासाठी मोठं धैर्य लागतं, आपला ताबा गुरूंकडे सोपवायचा. हा निर्णय स्वतःचा असतो. मग गुरु समजा काम करतील, पण तो निर्णयही स्वतःचा असतो. गुरु तुमच्यावर ताबा नाही चालवत, गुरु तुमच्यावर नियंत्रण नाही ठेवत. तुम्ही गुरूंपाशी राहू शकता, तुमच्या निर्णयांनी तुम्ही राहू शकता. तुम्ही गुरूंना सोडून देऊ शकता, तुमच्या निर्णयांनी सोडून देऊ शकता, कारण तुम्हीच प्रधान आहात. आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे व्यक्ती म्हणून. खरा जो शिष्य असतो तो आपला सगळा ताबा सद्गुरूंकडे सोपवतो स्वतःच्या निर्णयाने. आणि सेवेचा निर्णय हा शिष्याला स्वतःला घ्यायचा असतो. आणि असा शिष्य ज्ञानाचा अधिकारी होतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. त्याच्यासाठी जे धैर्य लागतं, येतुलेवरी धीवसा जयाची या मानसा आणि करुणियाही तैसा अपारुजो, हा निर्णय या निर्णयाप्रमाणे वर्तनाचं धैर्य आणि ते वर्षानुवर्ष चालवण्याची ताकद धृती ही सगळी स्वतःला सांभाळायची असते. स्वामीजी म्हणत असत की काय, जितेंगे तो और भी लढेंगे असं म्हणायचं. बचेंगे बचेंगे तो और भी लढेंगे. ते दत्ताजी शिंद्यांचं जे वचन आहे, क्यों दत्ताजी फिर भी लढना चाहते हो असं अमर शाह अब्दाली म्हणा. तर ते वचन स्वामीजी उच्चारायचे. आणि हे लढेंगे म्हणजे आपण स्वरूपानंदांची सेवा करतोय असा त्यांचा भाव होता. स्वरूपानंदांचा संप्रदाय चालवत असताना आपल्या सद्गुरूंची आपण सेवा करतोय असा भाव होता. आपल्या संप्रदायाची आपण सेवा करतोय असा भाव होता. अधिकाराचा भाव नव्हता. येतुलेवरी दिवसा जयाची या मानसा आणि करुणियाही तैसा अपारुजो. रात्र दिवस नेणे थोडे बहु न म्हणे म्हणियाचे नि दाटपणे साजा होय. या सेवेकरता तो दिवस पाहत नाही की रात्र पाहत नाही. खूप सेवा केली आता थकलो, कमी सेवा केली थोडे बहु. सेवा आहे म्हणजे आपल्याला करायची, सद्गुरु आहेत आपल्याला सेवा करायची, ती थोडी आहे की जास्त आहे हा उच्चार नाही. म्हणियाचे नि दाटपणे साजा होय, आणि असं म्हणतो तर म्हणतोच, पण दाटपणे म्हणजे कट्टानी निग्रहानी. हे जे म्हणतो त्याला उत्साही राहून साजा होय ते सजवतो, ती सेवा तो सतत करत राहतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण एक अभंग ऐकूया. सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी एक अभंग सादर करती.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. गुरुवाक्य चित्त रमावे चैतन्य समरस भावे. गुरुवाक्य चित्त रमावे चैतन्य समरस भावे. गुरु सेवा व्रत है धरि ले सर्वस्व त्यागले मन प्राण ओ तुनी उरले क्या शुद्ध स्वरूपी रहावे चैतन्य समरस भावे. तत्त्वमसि सोहं ध्यावे चिद्गगनी साक्षी असावे शून्यते स ओलांडावे निजरूपी ब्रह्मवुरावे निजरूपी ब्रह्मवुरावे चैतन्य समरस भावे. नित संगरहितता भावी निज कर्मी बुद्धि रमावी फल त्यागी युक्ति जमावी नैष्कर्म्य आत्म सुख ल्यावे चैतन्य समरस भावे. श्रद्धे ने जीवन खुलते प्रत्येक सार आकलते जीव शिवा ऐक्यते रते मकरंदा तेची पहावे मकरंदा तेची की पहाड़ चैतन्य समरस भावे। गुरुवाक्य चित्तर मारे चैतन्य समरस भावे, चैतन्य समरस भावे, चैतन्य समरस भावे।
तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे, एकला करी आघवे एकेची काळी। तो सर्व व्यापार गुरुसेवेचा अशा रीतीने करतो, तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे। हा सगळा व्यापार करत असताना, व्यवहार करत असताना, म्हणजे सेवा करत असताना, तो व्यापक होतो। गगनाहुनी थोरावे असं म्हटलेलं आहे। याचं कारण त्याला एकट्याला एकला करी आघवे एकेची काळी, त्याला एकट्याला सर्व सेवा एकाच वेळेला करायची आहे। म्हणजे आचारी त्याला व्हायचे, गुरूंच्या पंक्तीला भोजनालाही बसायचे, भोजन झाल्यावर गुरूंचे हात धुवायचेत, गुरुजींना विडा द्यायचा आहे, गुरु जिथं जातील तिथं छत्र घेऊन जायचे, ते छत्रही आपणच व्हायचंय, गुरूंच्या दारात द्वारपाळ होऊन राहायचंय, अशी ही सेवा करायची आहे। मनानी श्री गुरुमूर्ती हृदयामध्ये घ्यायची देखील आहे, ध्यान देखील करायचं आहे, एकाच वेळेला, जे एकाच जीवनात एकाच दिवसात हे सगळं करायचंय। गुरु दिसतील तेव्हा आपण जणू गेलेले आहोत, मेलेले आहोत, गुरूंच्या पायाखालची माती आपण झालेले आहोत, त्याच काळामध्ये पतिव्रतेसारखं गुण अगुण सगळं गुरूंना अर्पण करतो आहोत असा भाव धरायचा आहे। प्रत्यक्षत गुरूंची ही सेवा वेगळ्या वेगळ्या व्यक्ती करतायत, एकटा कसा करेल, त्याला व्यापकच व्हायला लागेल। या सगळ्या व्यक्ती मी आहे असा अद्वैत भावच धरायला लागेल। एक करू शकतो की त्यांना सेवा करत असताना ज्या अडचणी येतील त्या गुपचूप पुरवू शकतो, त्याचं व्यवधान ठेवू शकतो, पण एकाच वेळेला सगळं कसं होणार? एकाच वेळेला वाहना देखील व्हायचा आणि वाहना पायात घालणारा सेवक देखील व्हायचा, कसं होणार? पण कोणत्याही कारणाने वाहना त्यांच्या पायात घालून देणारा सेवक जो नेहमीच ती सेवा करतो, तर त्याला त्या वाहना गुरूंच्या सेवेकरता तिथं देता तर येईल, म्हणजे त्या सेवकाची सेवा तर करता येईल, ते त्याचं काम आहे, तो बघेल। हा आचारी म्हणून काम नाही करू शकणार, पण तिथं काय कमी आहे अधिक आहे ते पाहण्याकडे तर लक्ष ठेवेल, ठेवू शकेल. एकाच वेळेला सद्गुरूंची पूजा चाललेली आहे, तिथं सेवक राहायचं, वाहन व्यवस्था पाहायची, दर्शन व्यवस्था पाहायची, एकच व्यक्ती नाही करू शकणार. पण हे जे सगळे करणारे आहेत ते आंतरिक भावानी मीच झालेलो आहे, आणि तिथं जर काही उणे असेल, समजा कमी असेल, तर त्या सेवकाची सेवा करता येईल, तिथली कमी तर भरून काढता येईल. स्वामीजींचं प्रवचन चाललेलं आहे, गर्दी खूप झाली, काही दोन तीन व्यक्ती मोठ्या धावपळ करून माईक तिथं स्पीकर ठेवतायत, सतरंज आणण्याकरता पळापळ करतायत. आता मोठा बाका प्रसंग आहे, आपण या सगळ्या धावपळीकडे दुर्लक्ष करून तिथंच बसायचं, कारण श्रवण चाललेलं आहे, श्रवणच महत्वाचं आहे. म्हणून का ते जे धावपळ करतायत त्यांच्यामध्ये सहभागी व्हायचं, आणि ते करण्यासाठीही धावायचं, सेवकांची सेवा करण्यासाठी धावायचं. एकलाची करी आघवे एकेची काळी, ही सगळी सेवा मी करतो आहे असा भावही धरायचा, आणि तिथं जे काही कमी पडेल तर ते पडू नये म्हणूनही प्रयत्न करायचा. व्यक्ती व्यक्तीमध्ये काही कमी अधिक असतं, कोणाच्या काही लक्षात येतं, कोणाच्या येत नाही, कोणी प्रसंगावधानी असतो, कोणी तितका नसतो. सेवक असतात सगळे, तर सांभाळून घ्यायचं, आणि त्याला त्यावेळेला कमी पडू द्यायचं नाही की तो गुरूंची सेवा करतोय. व्यापक तर होता येईल, तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे, एकला करी आघवे एकेची काळी, असा निर्णय करायचा. मी निर्णयाबद्दल सांगतोय की जसा गुरूंकडे येण्याचा निर्णय स्वतःचा आहे, अनुग्रह तुम्ही घेता पण अनुग्रह घेण्याचा निर्णय तुमचा स्वतःचा आहे, तुम्ही श्रवणाला जाता पण श्रवणाला जाण्याचा निर्णय तुमचा आहे, तुम्ही सेवा करता सेवा करण्याचा निर्णय तुमचा आहे, तुम्ही तुमचा ताबा गुरूंना दिला ताबा देण्याचा निर्णय तुमचा आहे. तो ज्ञानाचा अधिकारी होतो. गुरूंकडे चुकीच्या कारणाकरता देखील लोक येतात, म्हणजे गुरूंचं अवतार कार्य किंवा लीला चरित्र ज्या कारणाकरता नाहीये, पण येणाऱ्याच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचा भाव किंवा इम्प्रेशन असल्यामुळे गुरूंकडे आला. जसं कोणी धार्मिकतेच्या कारणासाठी गुरूंकडे येऊ शकतो, धर्मशील व्यक्ती आहे, विष्णू मंदिरात जातो आहे, शंकराच्या मंदिरात जातो आहे, रुद्र म्हणतो आहे, पवमान म्हणतो आहे, आणि सद्गुरूंकडे जे काम चाललेलं आहे ते धर्माच्या जवळचं काम आहे, म्हणजे धर्म आणि परमार्थ किंवा अध्यात्म याचं नीट बायफरकेशन कळत नाहीये, आणि सद्गुरू सांगत असताना देखील रूढीची कल्पना मनातून जात नाहीये, त्यामुळे सद्गुरूंचं जे सांगणं आहे ते तशा प्रकारे मनावर ठसत नाहीये. धार्मिकतेच्या म्हणजे स्वतःच्या धार्मिकतेच्या जोपासनेकरता गुरुकडे येणारे लोक आहेत, तसंच गुरूंच्या तर्काचं आकर्षण किंवा विचारांचं आकर्षण मेस्मराइज होऊन जो तर्क सांगितला जातो, ज्याला असं म्हणू की बिनतोड युक्तिवाद कधी कधी सद्गुरू करतात, त्याच्या आकर्षणाने गुरूंकडे येणारे लोक असतात. जसं गोंदवलेकर महाराजांचं सांगतात, स्वरूपानंदही तसेच होते, स्वामीजीही तसेच होते, रामकृष्ण तसेच होते. रामकृष्ण वचनामृत जर वाचलं तर कल्पना येते की ते कसे बोलत असत. पुराणांचा अर्थ ते कशा उत्तम तर्कांनी काढत असत. एरवी पुराण म्हणजे काय, काहीतरी भाकड कथा असं ज्याला वाटेल तर तो अधिक चांगले अर्थ काढू शकत नाही म्हणून वाटेल. पण रामकृष्ण जे पुराणांचे अर्थ सांगत असत, कथा सांगत असत, त्याला एक दिशा असायची. गोंदवलेकर महाराज साध्याच गोष्टी इतक्या चपकल शब्दामध्ये सांगत असत, त्याचं आकर्षण वाटू शकतं. कृष्णमूर्तींकडे जाणारी व्यक्ती कृष्णमूर्तींच्या तर्काच्या आकर्षणाने जाऊ शकते. ज्याला बुद्धीमध्ये खेळण्याची सवय आहे आणि उत्तम तर्क ऐकल्यानंतर आनंद होतो, पण त्याचा आणि कृष्णमूर्ती जे सांगतील ते होण्याचा संबंध नसतो. चुकीच्या कारणाकरता म्हणजे केवळ तर्क भावतो म्हणून. कधी कधी सद्गुरूंच्या इथं भावाचा प्रेमाचा एक फुलोरा आढळतो. एकाच व्यक्तिमत्वात सगळं असतं बर का, म्हणजे ते विचक्षणही असतात, ते प्रेमळही असतात, ते तर्कनिष्ठही असतात, ते शिस्तीचेही असतात, ते कर्म करणारेही असतात आणि त्यांच्या ठिकाणी भावही खूप असतो. जणू भावाचा सागर म्हणू असे असतात. त्यांना सगुणाबद्दल प्रीती देखील असते, निर्गुणामध्ये रंगलेले असतात. एखाद्या गुणाकडे आकर्षित होऊन जातो आणि जसं आंधळी व्यक्ती चाचपून हत्ती पाहत असताना ती जी गोष्ट सांगतात की हत्ती म्हणजे त्याचे जे खांबासारखे पाय आहेत तर खांब खांबासारखा आहे, त्याला जेवढं सापडलं तेवढाच हत्ती आहे असं जसं त्याला वाटावं आणि त्या भावामध्ये ते रमतात. पण भावाच्या बरोबरीने ते तर्क सांगतायत, ते साधना सांगतायत, ते व्यापक व्हायला सांगतायत. केवळ गुरूंकडे जाऊन तिथल्या प्रेमामुळे अश्रू ढाळणं एवढं गुरूंकडे जाणं नाहीये, ते आहेच आहे, पण त्याच्याही पुढे कितीतरी गुरु आहेत. पण हे लक्षात न घेता केवळ एखाद्याच गोष्टी करता म्हणून गुरूंकडे जाणारे असतात आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यामुळं विकसित होत नाही. किंवा अंधश्रद्धेनेही गुरूंकडे जाणारे असतात की सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं आपलं काम होणार. भोळा भाव ज्याला म्हणू असेही भोळे भाबडे आणि त्यांचा काही दोष नसतो, आधाराची गरज असते. संसार करत असताना इतक्या अडचणी येतात, स्वतःची शक्ती कमी पडते, सल्ला द्यायला कोणी नसतो. सद्गुरूंना सांगितलं म्हणजे सगळं ठीक होईल अशी श्रद्धा असते, ते आपलं सगळं पाहतील अशी श्रद्धा असते. प्रत्यक्षात हा सद्गुरूंचं कार्य संसार सागरातून किंवा भव सागरातून बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढणं आहे. जनस्यये जांगली काय माने संसार हाला हल मोह शांत ये. संसार रूपी हला हल विष जे भिनलेलं आहे मोह रूपी, त्या मोहातून बाजूला काढणं हे सद्गुरूंचं काम आहे आणि ते त्या मोहातल्या गोष्टी सद्गुरूंकडून मागून अपेक्षा धरतात. सद्गुरूंचं हे मुख्य कार्य नाहीये. अशा कोणत्याही तथाकथित परमार्थाबद्दल इथं चाललेलं नाहीये. दिलासा देण्याचं काम सद्गुरू करतील आणि त्यांच्या शब्दांनी आतून बळ निर्माण होऊन खरं म्हणजे ती व्यक्ती त्या अडचणीतून बाहेरही येईल, पण तिच्या आतून बळ निर्माण होईल शब्दामुळं, तेवढं जरूर करावं. मी एकदा ज्या अनंतरावांनी देह ठेवला परमपूजने वरदानंद भारती, त्याच्या आधी ते माझी कल्पना नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ते पुण्यात आलेले होते. त्यांच्याकडून फोन आला की स्वामीजी तुम्हाला, स्वामीजींनी तुम्हाला बोलवलंय, भाग्यच. मी आणि मधुरातही आम्ही अनंतरावांकडे गेलो. अनंतराव मनुस्मृतीवरचा ग्रंथ लिहित होते, तो काळ होता. कल्याणीताई नामजोशींकडे ते मुक्कामाला होते. त्यांनी वेळ दिली ती, त्यावेळेला मी गेलो. कल्याणीताई म्हणाल्या की असू दे, तुम्ही बसा, तुम्ही आल्याचं मी त्यांना सांगत नाही, कारण थोड्या वेळापूर्वी लिखाणातून उखळेत, स्नान केलंय आणि आता जेवतायत, नाहीतर घाईघाईनी बाहेर येतील. ते आले बाहेर, बसले, मी त्यांना नमस्कार केला, त्यांनी सगळी चौकशी केली. भुगावचा साधक आश्रम, मला म्हणाले की गोरट्याला जा, माधवनाथ आले ते गोरट्याला, आता माझ्याबरोबर येतोयस, मी इथून गोरट्यालाच चाललोय. मी म्हटलं की मी नुकताच नागपूरहून आलोय आणि आता लगेच मला जरा अवघड वाटतंय. बर म्हणाले, पण तू एकदा अवश्य जा गोरट्याला. जाईन म्हटलं. भुगावच्या साधकाश्रमाविषयी विचारलं, काम कसं चाललंय हे विचारलं. चांगलं काम करतोय असं म्हणाले. तुझ्यावर स्वामीजींची कृपा आहे म्हणाले. माधवनाथन बाळासाहेबांची कृपा आहे तुझ्यावर असं म्हणाले. आणि मी त्यांना नमस्कार केला परत निघताना. नमस्कार करून डोकं वर उचललं, हात जोडलेले होते आणि त्यांना म्हटलं की आपली कृपा असावी. तर ते म्हणाले की कायम लक्षात ठेव, कलियुग चाललेलं आहे, कृपा आणि शाप या दोन्ही गोष्टी कलियुगात महापुरुष करू शकत नाहीत. रोकठोक होते ना. मी म्हणलं कृपा आहे असं तर म्हणा आपण. तर ते म्हणाले की व्यक्तीला मर्यादा असतात म्हणाले. कृपा, अनुग्रह, शाप या गोष्टीची शक्ती, कृपा आणि शाप ही शक्ती कलियुगात मनुष्याच्या ठिकाणी नाही. मी म्हणलं तरीही, ते म्हणले सांगितलं ना. आणि माझं डोकं त्यांच्या मांडीवर दाबून एक थाप मारली पाठीवर. मी डोकं वर करून म्हटलं की जर आपण म्हणालात कृपा आहे तर त्या म्हणण्यामुळं मला उत्साह येईल. कृपा काम करते की करत नाही हा विषय नाही, पण तुम्ही म्हणा, तुम्ही म्हणालात म्हणजे मला उत्साह येईल आणि त्यामुळं माझी साधना, माझं सगळं नीट चालेल असा माझा भाव आहे. तर परत एकदा माझं डोकं दाबून त्यांनी पाठीवर थाप मारली आणि म्हणाले, तू बाळासाहेबांचा शिष्य आहेस, तू बोलायला ऐकतोयस थोडाच असं म्हणाले. याचं कारण सद्गुरूंना किंवा प्राप्त पुरुषाला परमार्थाकरता कृपा आहे असं तो म्हणाला तरी संसाराकरता कृपा आहे असं व्यक्ती समजते, असा अनुभव असतो. आणि स्वामीजी ही अजून एक वेगळी गोष्ट होती बरं का. मी स्वामीजींकडे गेलो, दर मंगळवारी जात असे, दर 15 दिवसांनी जात असे. एकदा मला म्हणाले की आत्मज्ञानाकरता येणारी व्यक्ती ही विरळा असते, तशा ताकदीची लागते. ते म्हणाले की तशी जात लागते त्याची, पण सर्वसाधारण जी व्यक्ती असते तर त्या व्यक्तीचं उन्नयन शक्य आहे. तिला दिलाशाची गरज असते. अनंतराव आणि स्वामीजींचा किंचित फरक सांगतो स्वभावातला. ते म्हणाले की तिला दिलाशाची गरज असते, त्यामुळं तुझ्याकडं अगदी आत्मज्ञानाच्या अपेक्षेने दुसरं काहीच नको. अशा येणाऱ्या व्यक्तीही भेटतील, पण इतरही व्यक्ती येतील, त्यांना दिलासा देत जा म्हणाले. त्यामुळे त्यांची प्रगती होते. ते आहेत तिथून, चार पावलं तर पुढे चालतील असं म्हणाले. पण एकूण सर्व संतांना अगदी आत्मज्ञानाकडं करता त्यांच्याकडं आला अशा प्रकारच्या व्यक्ती कमी भेटतात. रामकृष्ण परमहंसांकडे जी तेव्हा तरुण मंडळी येत होती, तर ती सगळी शिकलेली होती, म्हणजे ग्रॅज्युएट झालेली अशी मंडळी त्यांच्याकडे, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे येत होती. त्याच्यात एक बिहार मधून आलेला लाटू नावाचा, हा लाटू पुढं लाटू महाराज झाला. पण सगळ्या मुलांच्या तुलनेने हा, याला मुळाक्षर देखील काढता येत नाहीत, म्हणून रामकृष्णांनी त्याला पाटी पेन्सिल घेऊन थोडं साक्षर करायचं ठरवलं. 8 दिवस शिकवून देखील गमभन, म्हणजे कोणती जी लिपी असेल तिथं, त्या लिपीमध्ये लाटूला काही केल्या जमेना. वय होतच, अर्थात तरुण होत आणि शिक्षणाचा संबंध नव्हता. 8 दिवस झाल्यावर रामकृष्ण म्हणाले की लाटू, तुला शिकवणं फार अवघड आहे, तू हे शिकणं माल कठीण दिसत. लाटूनी लगेच पाटी बाजूला टाकली. तो म्हणाला, बरं झालं, मी याकरता तुमच्याकडे आलोच नव्हतो. आणि विवेकानंद अमेरिकेहून आल्यानंतर ते अर्थात प्रथम कलकत्त्याला गेले आणि नागरिकांच्या वतीने तिथल्या महानगरपालिकेने त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता. खूप मोठा कार्यक्रम झाला. त्यांचे सगळे गुरुबंधू मोठ्या प्रेमाने तिथे उपस्थित होते. समोर होते, त्यात लाटू लांब होता, लांब बसलेला. आणि आभार प्रदर्शनाचं काम, म्हणजे सत्काराला उत्तर देण्याचं काम जेव्हा विवेकानंदांनी सुरू केलं, तेव्हा त्यांनी जुजबी सत्कार तिथं कसं घडलं हे सगळं सांगितल्यावर थोडं आत्मज्ञानाविषयी बोलायला सुरुवात केली, उपनिषदांविषयी बोलायला सुरुवात केली, आत्मानुभवाविषयी बोलायला सुरुवात केली. तेव्हा सगळीकडे नजर फिरवत असताना लाटू रडतोय, अश्रू ढाळतंय, डोळे पुसतोय आणि हे वारंवार घडतंय असं विवेकानंदांच्या लक्षात आलं बोलता बोलता. सगळा कार्यक्रम संपल्यानंतर सगळे लोक आपापल्या घरी गेले, पांगले त्यांचे गुरुभक्त बंधू केवळ तिथं उपस्थित होते. तेव्हा लाटू महाराजांना जवळ घेऊन विवेकानंद म्हणाले की तुला कशाचं वाईट वाटत होत, तुला काही दुःख आहे का लाटू? तेव्हा लाटू असं म्हणाला की रामकृष्णांची कृपा आठवून माझ्या डोळ्यात वारंवार अश्रू येत होते, कारण तुझे उपनिषदातलं आत्मानुभवाबद्दल सांगत होतास, तर ते तर काही मी वाचलेलं नाही, पण ठाकुरांच्या कृपेनी माझा अनुभव तसाच आहे असं असल्या. रामकृष्णांची गुरूंची आठवण येऊन मला वारंवार भरून येत होत. चुकीच्या कारणाकरता गुरूंकडे जाणारे जसे असतात, तसेच शुद्ध परमार्थाकरता आणि आत्मज्ञानाकरता देखील गुरूंकडे जाणारे असतात. स्वतः विवेकानंदांनी रामकृष्णांनी तीनदा पाठवलं काली मातेकडं कि माग तिला. वडील गेल्यानंतर तुमची जी दैन्यावस्था झालेली आहे तिला माग, ती देई, ती कृपाळू आहे. ते काली मातेच्या पुढे जाऊन उभे राहिले, त्यांच्या स्वभावाच्या विरुद्ध होत, तसा त्यांचा विश्वास नव्हता की असं काली मातेकडे मागून आपल्याला काही मिळेल. पण परिस्थितीच इतकी बिकट घरची झालेली होती, हे काली मातेच्या समोर जाऊन उभे राहिले, हात जोडले आणि मला ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे असं मागून परत आले. रामकृष्ण म्हणाले की काय मागितलंस? त्यांनी सांगितलं काय मागितलं. अरे मी तुला काय मागायला पाठवलं तर, तुझ्या घरची परिस्थिती अशी बिकट आहे तर ती नीट जरा तरी सावरली जावी, अशी भाग अशी काली मातेकडे प्रार्थना करण्यासाठी, तिच्या चरणी हे भाकण्यासाठी मी तुला पाठवलं. जा बरं, परत जा, माग. परत गेले, परत मला तुझं ज्ञान दे, भक्ती दे, वैराग्य दे म्हणून परत आले. असं तीन वेळेला घडलं. रामकृष्ण जेव्हा म्हणाले की नको असं करू, तू परत जा, ती कृपाळू आहे, तर ते रडायला लागले. ते म्हणाले असं मी मागू शकत नाही. रामकृष्ण म्हणाले की जा, तुला आणि तुझ्या घरच्या मंडळींना जाडं भरडं वस्त्र आणि अन्न याची कधी कमतरता पडणार नाही. शुद्ध परमार्थाकरता देखील जाणारे असतात आणि ते ज्ञानाला देखील प्राप्त होतात. तो तो व्यापारू येणे नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आघवे एके चिकाळी। तो एकटा एकाच वेळेला सगळं करत असतो। तो अमेरिकेत भाषण करत असतो, मानधनाचे पैसे मिळवत असतो, त्याच वेळेला इकडे रामकृष्ण संघ निर्माण झालेला आहे त्या गुरुभक्तांजवळही असतो, गुरुबंधूंजवळही असतो, तो त्या इमारतीमध्ये असतो, तो त्या परिसरामध्ये त्याच वेळेला असतो, त्याच वेळेला तो तिथं सेवाही करत असतो। आणि तिथून एवढं सगळं काही आणलं आणि रामकृष्ण संघ उभा करतो आहे, तो मी उभा करतो आहे अशी भावनाही धरत नाही। या मीपणा व्यतिरिक्त तो रामकृष्णांची सगळी सेवा करत असतो। ब्रह्मानंद जर पहिले प्रेसिडेंट असतील रामकृष्ण संघाचे, तर तो ब्रह्मानंदांच्या ब्रह्मानंद ही आपणच झालोय असं समजतो। आणि लाटू महाराज सगळ्यांचा स्वयंपाक करत असतील तर त्याबद्दलही तो कृतज्ञता ही बाळगतो आणि आपण लाटू आहोत अशी भावनाही करतो। मी असं वाचलेलं आहे की या सगळ्या मंडळींची पडक्या वाड्यांमध्ये पडक्या खोल्यांमध्ये सगळे एकत्र येऊन राहत असताना लाटू महाराज आणि विवेकानंद सेवा करायचे सगळ्या गुरुबंधूंची। एकला करी आघवे एकेची काळी, हृदय वृत्ती पुढा आंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी। हृदय वृत्ती नेहमी पुढा असते, सेवेला सन्मुखच असते आणि तशी असल्यामुळं अंगानी लगबग करू शकतो, नाहीतर सेवा दिसली तरी देह उठणं कठीण आहे, कोणीतरी करेल असं म्हणतो। हृदय वृत्ती पुढा आंगची घे दवडा, काज करी होडा मानसेशी। आणि स्पर्धा लावतो आपला देह आणि मन, पैज लावतो, मन म्हणेल ही सेवा करायची तर देह करून दाखवतो। एका दिया वेळा श्री गुरूंची या खेळा, लोण करी सकळा जीविताचे। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत। हरी हरी। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओ